यिर्मया अध्याय 14 अवर्षणाविषयी यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे यहूदा शोक करीत आहे त्याच्या वेशी उदासवाण्या झाल्या आहेत ते भूमीवर शोक करीत पडले आहेत यरुश्लेमेची आरोळी वर गेली आहे त्यातले श्रेष्ठजन आपल्या कनिष्ठास पाण्यासाठी पाठवितात ते विहिरीवर जातात पण त्यास पाणी मिळत नाही ते रिकाम्या घागरी घेऊन येतात ते लज्जित व फजित होऊन आपली डोकी झाकून घेतात पृथ्वीवर पाऊस न पडल्याने जमीन व्याकुळ झाली आहे म्हणून शेतकरी फजित होऊन आपली डोकी झाकून घेत आहेत रानातली हरिणीही व्यालेल्या पाडसास टाकून जात आहे कारण गवत नाहीसे झाले आहे रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून कोल्ह्यांप्रमाणे धापा टाकीत आहेत झाडपाला काही एक नसल्यामुळे त्यांचे डोळे खोलवर गेले आहेत हे परमेश्वरा आमचे अपराध जरी आम्हाविरुद्ध साक्ष देतात तरी तू आपल्या नामास्तव कार्य कर आमचे कितीदा पतन झाले आहे तुझ्या विरुद्ध आम्ही पाप केले आहे हे इस्रायलाच्या आशाकंदा संकटसमयीच्या त्यांच्या त्रात्या देशातल्या उपऱ्यासारखा रात्रीच्या उतारूसारखा तू का झालास स्तब्ध झालेल्या मनुष्यासारखा वीर असून उद्धार करण्यास असमर्थ अशा पुरुषासारखा का झालास तरी हे परमेश्वरा तू आमच्यामध्ये आहेस तुझे नाम आम्हास दिलेले आहे आमचा त्याग करू नको परमेश्वर या लोकास असे म्हणतो त्यास अशा प्रकारे भटकणे आवडले त्यांनी आपले पाय आवरिले नाहीत म्हणून परमेश्वर त्यांचा स्वीकार करीत नाही तो आता त्यांचे दुष्कर्म स्मरून त्यांच्या पापांची झडती घेईल परमेश्वर मला म्हणाला या लोकांसाठी त्यांच्या बऱ्यासाठी प्रार्थना करू नको ते उपोषण करीतील तेव्हा मी त्यांची आरोळी ऐकणार नाही ते होमार्पण व अन्नार्पण मला आणतील ती मी स्वीकारणार नाही मी तरवारीने दुष्काळाने व मरीने त्यांचा संहार करीन मग मी म्हणालो हे प्रभू परमेश्वरा पहा संदेष्टे त्यास म्हणत आहेत तुम्ही तरवार पाहणार नाही तुम्हास दुष्काळ गाठणार नाही तर या स्थळी मी तुम्हास खरी शांती देईन परमेश्वर मला म्हणाला संदेष्टे माझ्या नामाने असत्य संदेश देतात मी त्यास पाठविले नाही मी त्याचबरोबर बोललो नाही ते खोटा दृष्टांत शकून निरर्थक गोष्टी व आपल्या मनातील कपट योजना संदेश रूपाने तुम्हास सांगतात ह्यास्तव ज्या संदेष्ट्यास मी पाठविले नाही व जे माझ्या नामाने संदेश देतात व म्हणतात या देशावर तरवार व दुष्काळ येणार नाही त्यांच्या संबंधाने परमेश्वर म्हणतो हे संदेष्टे तरवारीने व दुष्काळाने नष्ट होतील आणि ज्या लोकास ते संदेश देतात तेही दुष्काळाने व तरवारीने मरतील व त्यास यरुश्लेमेच्या रस्त्यांनी पकडून देतील. त्यास, त्यांच्या स्त्रियास, त्यांच्या पुत्रास व त्यांच्या कन्येस कोणी पुरणार नाही. मी त्यांची दुष्टता त्याजवर लोटीन. तू त्यास हे वचन सांग, माझ्या डोळ्यातून रात्रंदिवस अश्रुधारा वाहोत, त्या न थांबोत, कारण माझ्या लोकांची कुवार कन्या भयंकर जखम लागून अति छिन्न भिन्न झाली आहे. मी वनात जातो, तो तेथे तरवारीने वधलेले आहेत. शहरात येतो, तो दुष्काळाने पिडलेले मला आढळतात, कारण संदेष्टे व याजक हे अज्ञात देशात भटकत आहेत. तू यहूदाचा अगदी त्याग केला आहे काय? तुझ्या जीवाला सियोनेचा वीट आला आहे काय? आम्ही बरे होऊ नये इतके तू आम्हास का मारिले आहे? आम्ही शांतीची अपेक्षा करीतो, पण हित काही होत नाही. आम्ही बरे होण्याची वाट पाहतो, तो पहा दहशत. हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म आम्ही जाणतो. आम्ही तुझविरुद्ध पाप केले आहे. तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नको. तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नको. आम्हाशी केलेला करार स्मर, तो मोडू नको. विदेशांच्या निरुपयोगी दैवतात कोणी पर्जन्य देणारी आहेत काय? आकाशाला वृष्टी करिता येईल काय? हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना? आम्ही तुझी आशा धरितो, कारण तू ह्या सर्वास उत्पन्न केले आहे.